नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सेक्टर 43 ISBT चंदीगड PM ई बस सेवा येवजणे खाला नव्या इलेक्ट्रीक बशींक पांचवो बावटो दाखयतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आसामाच्या भोंडेर आसात. साबार व्यत्ययांतल्यान हे दशक भारता खातीर अपूर्व उदरगतीचो जाला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. पशुपतीनाथ देवळांत महाशिवरात्री उत्सवाची तयारी पुराय जाल्या आनी 8 लाखां परस चड भक्त भेट दिवपाची शक्यताय आसा. आतां पुराय खबरो. विकसीत राष्ट्राच्या उभारणी खातीर फक्त राजकीय स्थिरता आनी घटमूट अर्थवेवस्थाच न्हय तर निरोगी सुरक्षीत आनी जबाबदार नागरिकांची लेगीत गरज आसा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगलें. नवी दिल्लीत सशक्त भारता खातीर कर्मयोग ह्या देशव्यापी मोहिमेत उलयतना राष्ट्रपतींनी लोकांच्या सक्रीय सहभागा शिवाय खंयचेच राष्ट्रीय ध्येय साध्य करप कठीण आसा अशें म्हणलें.
इस देश का हर नागरिक भारत के सतत और समग्र विकास में अपना योगदान दे सकता है. इससे भारत न केवल आर्थिक रूप से प्रगति करेगा बल्कि हम एक ऐसे समाज का निर्माण कर सकेंगे जो विश्व के लिए मूल्य आधारित जीवन का आदर्श होगा. आज का प्रोग्राम ये लोगों के तक पहुंचेगा. लोग इसी मूल्य आधारित जीवन जीने के लिए प्रयास करेंगे और भारत जो सोने का चिड़िया थे, भारत विश्व गुरु था, मुझे लगता है वो समय जरूर वापस आएगा.
समग्र विकासा खातीर प्रगती आनी नैतिकतेकडेन जोडपाक जाय अशें राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हणले. अर्थिक विकास समृद्धी हाडटा आनी तंत्रीक प्रगती कार्यक्षमता आनी प्रोत्साहन दिवन एकठांयपणान ते समृद्ध राष्ट्राची बुन्याद रचतात अशें सांगून राष्ट्रपतींनी नागरिकांक परिणाम कडेक दवरून प्रमाणीकपणा आनी समर्पणान कामार लक्ष केंद्रीत करपाचे आवाहन केले.
संतुलित और समग्र विकास के लिए भौतिक प्रगती में नैतिकता और आध्यात्मिकता के समायोजन अत्यंत आवश्यक है. आर्थिक प्रगति से समृद्धि बढ़ती है तथा तकनीकी प्रगति नवाचार दक्षता और प्रतिस्पर्धा को बढ़ावा देती है. ये एक समृद्ध राष्ट्र की नींव रखते हैं. लेकिन नैतिकता विहीन आर्थिक और तकनीकी विकास समाज में असंतुलन पैदा कर सकते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सेक्टर 43 ISBT चंदीगड हांगा PM ई बस सेवा येवजणे खाला नव्या इलेक्ट्रीक बशींक पांचवो बावटो दाखयतले. PM ई बस सेवा येवजण ही भौशीक खासगी भागीदारी वरवीं 169 शाळांनी 10,000 इलेक्ट्रीक बशी वापरपा खातीर ऑगस्ट 2023 वर्सा सुरू केल्लो केंद्र सरकाराचो उपक्रम. वट्ट 57,613 कोटी रुपया खर्च करून संघटीत बस सेवा नाशिल्ल्या शारांनी लक्ष केंद्रीत करून पांचवी शारी हालचाल वाडोवपाची मोख दवरून केल्या. तातूंत मुळाव्या साधन सुविधांच्या विकासाचो आस्पाव जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आसामाच्या भोंडेर आसात. आयज सकाळीं सुमार 10:30 वरांचेर ते डिब्रुगड जिल्ह्यांतल्या राष्ट्रीय महामार्गाचेर विकसीत केल्ल्या मोरन बायपासाचेर आपत्कालीन उड्डाण सुविधेंत पावतले. थंय ते झुजारी येरादारी विमानां आनी हॅलिकॉप्टराचें हवाई प्रदर्शनूय पळयतले. आणीबाणीच्या वेळार लष्करी आनी नागरी विमानांक उड्डाण करपाक आदार दिवपा खातीर भारतीय वायुसेनेच्या समन्वयान तयार केल्ली सुविधा ही ईशान्य भारतांतली पयली थारल्या. त्याचप्रमाण प्रधानमंत्री मोदी दनपरा गुवाहाटीन 5,450 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचे उक्तावण करतले. साबार व्यत्ययांतल्यान हे दशक भारता खातीर अपूर्व उदरगतीचे थारलां. तातूंत वितरण आनी लोकशाय घटमूट करपी यत्न जाले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. काल सांजेवेळा नवी दिल्लीत जाल्ल्या ईटी नाव ग्लोबल बिझनस शिखर सभेंत उलोवप करतना तांणी जागतीक महामारी, संवसारीक तणाव, झुजां, पुरवण साखळी मोडप अश्यो एका दशकांत घडणुको पळोवपाक मेळटात अशें सांगलां. जायत्यो आडमेळी आसून लेगीत हे दशक भारताची लोकशाय उदरगत उत्कृष्ट वितरण घटमूट करपाचे आसा हाचो खूब अभिमान आशिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगले. काँग्रेस फुडारी राहुल गांधीन केल्ल्या आरोपांक वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी न्हयकारला. भारत अमेरिका वेपार वेवस्थे संबंधित राहुल गांधीन शेअर केल्ल्या व्हिडिओ आरोपाक मंत्री गोयल हांणी जाप दिली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान तांणी काँग्रेसीच्या फुडाऱ्यान शेतकार प्रतिनिधी म्हणून आपूण दाखोवपी पक्ष कार्यकर्त्या वांगडाच हे आरोप केल्यात. तांणी हे दावे पुरायपणान निराधार अशें म्हणत न्हयकार दिलो आनी देशांतल्या अन्नदातांक चुकीची वाट दाखोवपाचो यत्न केला असो आरोप केलो. शेतकारांच्या हिताची पुराय राखण सरकारान केल्या अशें तांणी मुखार स्पश्ट केलें. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरा विभागावरबी ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी.
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
पशुपतीनाथ देवळान महाशिवरात्री उत्सवाची तयारी पुराय झाल्या आणि या निमतान 8,00,000 परस चढ भक्त भेट दिवपाची शक्यताय असा. अनू 15 फेब्रुवारीक महाशिवरात्री उत्सव मनयतले. नेपाळ आणि भारतातले चढशे वेगवेगळ्या पंथांचे साधू आणि संत आशिल्ले व्हड प्रमाणात यात्रेकरूंक पशुपतीनाथ देवळान ह्या उत्सवा वेळार महादेवाचे दर्शन घेवपा खातीर गर्दी करतात. 17 फेब्रुवारी मेरेन 5 दीस चलपी ह्या उत्सवा खातीर सेवा, पूजा, साधू आणि संतांची गरजेची व्यवस्थेची तयारी केल्या अशा संस्थांनी सांगला. 1,000 नागा साधू सहित 4,000 परस चढ साधू आणि संत काठमांडूक भेट दितात. पशुपतीनाथ वाठारातल्या वेगवेगळ्या देवळांनी आणि सुवातींनी रावपी संतांक जेवण, पूजा, साहित्य आणि देणगी दितले. भारताच्या वेचणूक आयोगान अस्तंत बंगालच्या सगळ्या जिल्हा वेचणूक अधिकाऱ्यांक सुचोवणी देऊन आयोग आणि सर्वोच्च न्यायालयान निर्देश दिल्ली कागदपत्रां चालू आशिल्ल्या एसआयआर प्रक्रियेच्या संदर्भात अपलोड करपाची खात्री करची अशें सांगला. 16 फेब्रुवारीच्या सांजेवेळा 5 वरां मेरेन जिल्हा वेचणूक अधिकारी डीईओ सुनावणी पावण्यार लोकांनी सादर केल्ल्या सगळ्या कागदपत्रांची व्यक्तिगत तपासणी करतले असे आयोगान स्पष्ट केला. संसदेच्या दोन्ही सभागराचे कामकाज फुडल्या महिन्याच्या 9 तारखेक परत सुरू जावपाक स्थगित केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचो पहिलो पावणो फाटल्या महिन्याच्या 28 तारखेक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या दोन्ही सभागरांच्या संयुक्त बसकेच्या अभिभाषणान सुरू जाल्ले. मजगती मंत्री गिरीराज सिंग हांणी भारत अमेरिका कबलाती बद्दल लोकांमदी बोवाळ जाल्ल्या बद्दल विरोधी पक्षांची टीका केली.
वो चीज देश के कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान ने कहा, देश के वाणिज्य मंत्री पीयूष गोयल ने कहा, किसानों के हित के साथ कोई खिलवाड़ नहीं होगा. ये देश में भ्रम फैलाना चाहते हैं. अब भ्रम फैला करके ये गृहयुद्ध करवाना चाहते हैं.
ह्या महिन्याच्या 16 ते 20 तारखे मेरेन भारतान आयोजित केल्ल्या भारत एआय इम्पॅक्ट समिटान 20 राष्ट्रांतले संवसारीक फुडारी हाजीर रावपाचे आसात. तातूंत फ्रान्साचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्राझीलाचे राष्ट्राध्यक्ष लुई इनासिओ लुला दा सिल्वा, स्पेनाचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सांचेस पेरेस कॅसेझॉन, स्वित्झर्लंडाचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलीन, नेदरलँड्सचे प्रधानमंत्री डिक शूफ, अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल न्याहान, मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ नवीन चंद्र रामगुलम, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार डिसनायके, सेचल्सचे उपाध्यक्ष सेबेस्टिन पिले आणि भूतानचे प्रधानमंत्री शेरिंग तोबगे हांचो आसपाव जाता. बोलिव्हिया, क्रोएशिया, इस्तोनिया, फिनलँड, ग्रीस, गियाना, कझाकस्तान, सर्बिया या देशांतले फुडारी या शिखर सभेंत वांटो घेवपाचे आसात असे विदेश वेव्हार मंत्रालयान निवेदनात म्हणला. प्रवाशांक घरांतल्यान थेट कामाच्या सुवातेर पावपा खातीर कार्यक्षम भौशीक येरादारी वेवस्था दिवपा खातीर पॉड टॅक्सी सुरू करपाची येवजण तयार करपाचो निर्देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हांणी मुंबय महानगरीय प्रदेशांतल्या नगरपालिकांक दिल्यात. काल मुंबयत जाल्ल्या बसकेन शिंदे हांणी मेट्रो आनी थळाव्या प्रवासांक पूरक आशिल्ल्या महानगरांतल्यान शारांनी पॉड टॅक्सी सेवा सुरू केल्ल्याचो सविस्तर नियाळ घेतलो. भारतीय हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेशांत दाट धुक्याची परिस्थितीचो अदमास उक्तायला. हवामान खात्यान दिल्ले म्हायती प्रमाण आयज कर्नाटक, कोंकण आणि गोयांत उष्ण आणि दमट हवामानाची शक्यताय असा असे कळयला. आयज सांजेवेळा 7 वरांचेर अहमदाबादात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिके आड खेळ जातलो. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सेक्टर 43 आयएसबीटी चंदीगड पीएम ई बस सेवा येवजणेखाला नव्या इलेक्ट्रीक बशीक 5वो पावटो दाखयतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आसामाच्या भोंवडेर आसात. साबार व्यत्ययांतल्यान हे दशक भारता खातीर अपूर्व उदरगतीचो जाला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. पशुपतीनाथ देवळान महाशिवरात्री उत्सवाची तयारी पुराय जाल्या आनी 8,00,000 परस चड भक्त भेट दिवपाची शक्यताय आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटले. नमस्कार.